नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आणि अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. भारताची पहिली मानवनिर्मित अंतराळ मोहीम गगनयानाची अंदु डिसेंबरात पहिली उड्डाण चाचणी करतले अशे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हांणी सांगला. वेंचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर दोन निरीक्षकांची नियुक्ती केल्या आणि खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सवात 17 वर्सां पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसीन अली हांणी पहिले भांगरा पदक जिखले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आणि अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री बिहारात सकाळी सुमार 11 वरांचेर गया हांगा सुमार 13,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपाचे आसात. तशेंच ते दोन रेल्वे गाडयांक बावटो दाखोवन संबोधित करतले. ते उपरांत गंगा न्हंयेचेर आतां सिमरिया पूल प्रकल्पांचे ते उक्तावण करपाचे आसात. ताका लागून पटणाच्या मोकामा आणि बेगुसराय हांच्या मदीं थेट संपर्क जातलो. नव्या पुलाक लागून उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार हांच्या मदीं प्रवास करपी वाहनांखातीर 100 किलोमीटर परस चड प्रवासाचे हे अतिरिक्त अंतर उणे जातले. अस्तंत बंगालात प्रधानमंत्री कोलकातातल्या नव्यान बांधिल्ल्या विभाग मेट्रो रेल्वे सेवेक बावटो दाखयतले. उपरांत कोलकातात 5,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. तशेंच ह्या निमतान ते मेळाव्याक संबोधित करपाचे आसात. भारताची पहिली मानवनिर्मित अंतराळ मोहीम गगनयानची अंदु डिसेंबरात पहिली उड्डाण चाचणी करतले अशें इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हांणी सांगला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना नारायणन हांणी सांगले की गगनयानाची प्रगती बरी आसा आणि आता मेरेन 80% चाचण्यो म्हळ्यार सुमार 7,700 चाचण्यो जाल्यात. उरिल्ली 2,300 चाचण्यो फुडल्या वर्सा मार्च मेरेन पुराय जातल्यो. इस्रोच्या हेर कामगिरीचेर भर दितना नारायणन हांणी सांगला की अंदु आतां मेरेन ग्लॅक्स 2025 सयत 196 कृती साध्य जाल्यात. अमेरिकेचो 6,500 किलो वजनाचो संचारण उपगिरो भारतीय प्रक्षेपण पॅडावेल्यान प्रक्षेपीत करतले असोय उल्लेख तांणी केला. तांणी फुडें सांगला की ह्या वर्सा आदित्य L1 कडल्यान 13 टेराबायट डेटा वैज्ञानीक समुदायाक दिल्लो आसा. वेंचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर दोन निरीक्षकांची नियुक्ती केल्या. पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहानी आणि वित्त मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डी आनंदन हांची निरीक्षण म्हणून नियुक्ती झाल्या. उपराष्ट्रपती वेंचणूक फुडल्या महिन्याच्या 9 तारखेक जातली. जगदीप धनखड हांणी फाटल्या महिन्यात भलायकेच्या कारणान राजीनामो दिल्ल्यान ही वेंचणूक आवश्यक झाल्या. ही 17वी उपराष्ट्रपती वेंचणूक आसा. उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेची सदस्यांच्या निवड मंडळावरवी करतात. एनडीएन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून CP राधाकृष्णन हांची निवड केल्या तर विरोधी गटान उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुके खातीर सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हांका उमेदवारी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे कडेन फोनावेल्यान संवाद साधलो. प्रधानमंत्री कार्यालयान दिल्ल्या निवेदनात दोनूय फुडाऱ्यांनी युक्रेन आणि पश्चिम आशिया प्रदेशातल्या संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करपाक सुरू आशिल्ल्या प्रयत्नांचेर विचार विनिमय केला. दोनूय फुडाऱ्यांनी व्यापार, संरक्षण, नागरी अणू सहकार्य, तंत्रज्ञान आणि उर्जा ह्या क्षेत्रांसयत द्विपक्षीय सहकार्य अजेंडातल्या प्रगतीचोय आढावो घेतलो. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांणी भारत आणि युरोपीय युनियनामधल्या मुक्त व्यापार कबलातीच्या निष्कर्षा खातीर तेको दर्शायला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिवाळी आणि छठ पुजे निमतान बिहारात 12,000 खासा रेल्वे गाडयो चलतल्यो अशी घोषणा केल्या. आगामी परबे खातीर रेल्वे व्यवस्थेचो नियाळ घेवपाक दिल्लीत बिहारच्या एनडीए फुडाऱ्यांकडेन चर्चा केल्या उपरांत तांणी ही घोषणा केली.
छठ के आगामी दो बड़े त्योहार हैं, इसके लिए विशेष व्यवस्था की जाए ऐसी डिस्कशन में आया. और साथ ही साथ ये भी ध्यान रखा जाए कि किस तरह से हमारे यात्रियों को रिटर्न जर्नी में सुविधा हो. तो इस चर्चा के बाद में ये तय हुआ 12,000 स्पेशल ट्रेन्स चलाई जाएंगी जिससे कि यात्रियों को इन दो बड़े पर्वों पर किसी भी प्रकार की असुविधा न हो.
विदेश व्यवहार मंत्री डॉ S. जयशंकर हांणी रशियेतल्या मुखेल विद्वान आणि थिंक टँक प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. ह्या बसके वेळार तांणी भारत रशिया संबंध, समकालीन जागतिक भूराजनितीक आणि भारताचो दृष्टिकोन हाचेर चर्चा केली.
Last 4 years, bilateral trade in goods has increased from more fivefold, from $13 billion in 2021 to $68 billion in 2024-25, and it continues to grow. However, a major trade balance has accompanied the growth. It has increased from $6.6 billion to $58.9 billion, which is about 9 times. So we need to address that urgently.
डॉक्टर जयशंकर भारत रशिया व्यापार अर्थिक वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यावेल्या आंतर सरकारी आयोगाच्या 26व्या सत्राचे सहअध्यक्षपद लेगीत सांभाळले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. बिहारातल्या मतदार वळेरेच्या विशेष सघन सुधारणा सहित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधी पक्षांनी नेटान निदर्शना केल्या उपरांत काल लोकसभा दनपारा 12 तर राज्यसभा 2 स्थगित केल्ली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षांनी ह्या मुद्द्यार चर्चा करपाची मागणी करत निदर्शना सुरू केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांनी प्रश्नोत्तराचे वर सुरू केले, पण विरोधकांच्या गदारोळाक लागून कामकाज दनपारा 12 स्थगित केले.
जिस तरीके से सदन के अंदर सदन के परिसर में तख्तियां लेकर नियोजित गतिरोध किया जा रहा है, ये हमारी संसद की परंपरा नहीं रही है. और विशेष रूप से इस सत्र में जिस भाषा का आचरण किया गया, जिस तरीके की नारेबाजी की गई, ये सदन की मर्यादाओं के अनुरूप नहीं है. हमारी कोशिश होनी चाहिए कि हम संसद के अंदर गरिमापूर्ण चर्चा करें.
फाटल्या महिन्याच्या 21 सुरू झाले संसदेचे पावसाळी अधिवेशन सोपले, अधिवेशन फलदायी ठरला असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हांनी म्हणा. लोकसभा आणि राज्यसभा काल अनिश्चित काळाखातीर स्थगित केल्या. नवी दिल्लीतले अधिवेशन सोपले उपरांत संसद भवनात माध्यमांक माहिती देताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हांनी म्हणा की संसदेचे पावसाळी अधिवेशन देशाखातीर आणि सरकाराखातीर अत्यंत फलदायी आशिल्ले, पण खुपशा नव्या खासदारांक संसदेत उलोवपाक दिले ना आणि ह्या खातीर विरोधक पक्ष जबाबदार असा अशी टीका ताणी केल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाक भेट दिवपी पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांचे अभिनंदन करपाक विरोधकांनी परवानगी दिली ना याबद्दल मंत्र्यांनी नाराजी उक्तायली. निषेध करप वा सहमत दाजावप हो आपले विचार व्यक्त करपाचो लोकशाही मार्ग असा, पण संसदेत सरकाराक काम करपापासून रोखप हे लोकशाही विरोधी असा असे मंत्री रिजिजू हांनी सांगला. पावसाळी अधिवेशनात लोकसभेची उत्पादकताय 31% आशिल्ली आणि राज्यसभेत ती 39% असली. अधिवेशनावेळार लोकसभेत 14 विधेयकां सादर केली, लोकसभेन 12 आणि राज्यसभेन 15 विधेयकां मंजूर केल्यात. संसदेन 19 विधेयकां मंजूर झाली. पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांनी सांगला की पेट्रोलियम उत्पादनाक शाश्वत पर्याय म्हणून जैव इंधनाक प्रोत्साहन दिवपाक सरकारान बरी प्रगती केल्या. काल लोकसभेत एका लेखी जापेत मंत्री पुरी हांनी म्हणले की जैव इंधनाच्या वापराक प्रोत्साहन दिवपाक राष्ट्रीय जैव इंधन धोरण राबयला. सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल EBP कार्यक्रमांतर्गत पेट्रोलात इथेनॉल मिश्रणाक प्रोत्साहन दिता, ज्याची कितलीशीच उद्दिष्टां आसात. मंत्र्यान म्हणा की EBP कार्यावळीक लागून शेतकऱ्यांक इथेनॉल पुरवण वर्ष 2014-15 पासून या वर्षा जुलै मेरेन 1,25,000 कोटी परस चड रक्कम जलदगतीन मेळ्या, तशेंच 1,44,000 कोटीं परस चड परकीय चलनाची बचत जाल्या. युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांनी देशभरातल्या नागरिकांक 29 ऑगस्टाक जावपी राष्ट्रीय खेळा दिसा निमतान 1 तंदुरुस्ती आणि खेळाखातीर समर्पित करपाचे आवाहन केला. हो दीस हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद हांच्या जयंती निमतान मनयतात. युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालयान जाहीर केला की फिट इंडिया मिशन आणि भारतीय खेळा परिसंस्था या वर्षा ह्या उत्सवाचे नेतृत्व करतले. एकत्रितपणान 29-31 ऑगस्ट मजगती तीन दीस पुराय भारतभर खेळा चळवळ आयोजित केल्या. 31 ऑगस्टाक देशभरातले नागरिक सायकलीचेर फीट इंडियात सहभागी जातले. पर्यावरणपूरक सवयींक प्रोत्साहन दिवपाक फीट इंडिया एप कार्बन बचत प्रोत्साहन घटकाचे लॉन्च करतली. पयलेच खेपे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सव जम्मू आणि काश्मीरातल्या श्रीनगरात सुरू झाला. काल 17 वर्सा पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसीन अली हांणी पयले भांगरा पदक जिखला. दल तळ्याचेर शिकारा व्हरपी मोहसीनान दादल्यांच्या 1000 मीटर कायाकिंग सर्तीत ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या सर्तकांचेर मात करून 4:12.41 सेकंद अशा वेळान जैत जोडले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश बिहार उदेंत राजस्थान गंगटोक अस्तंत बंगाल गुजरात झारखंड नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा ओडिशा उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात काय सुवातांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसात दिल्ली हरियाणा चंडीगढ जम्मू काश्मीर महाराष्ट्र पंजाब आणि सिक्कीम ह्या एकसुरा सुवातांचेर पाऊस पडपाची शक्यता असा. हवामान खात्यान दिल्ले माहितीप्रमाण आयज अस्तंत बंगाल कोंकण गोय ओडिशा आणि सौराष्ट्र तसेच कच्छ वाठारात खर वारे व्हावपाची शक्यता असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आणि अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. भारताची पहिली मानव निर्मित अंतराळ मोहीम गगनयानाची अनु डिसेंबरात पहिली उड्डाण चाचणी करतले असे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हांणी सांगला. वेचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेचणुके खातीर 2 निरीक्षकांची नियुक्ती केल्या. आणि खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सवात 17 वर्सा पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसीन अली हाणें पयले भांगरा पदक जोडला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.